नमस्कार, मी दीपक वेलणकर. ऐकूया काही ठळक घडामोडी. मुंबईत गोरेगाव इथे उन्नतनगर परिसरात एका इमारतीला आग लागून झालेल्या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला तर 51 जण जखमी झाले. त्यातल्या 5 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली असून जखमींच्या उपचाराचा खर्च देखील राज्य सरकार करणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. केंद्र सरकार मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये अर्थसहाय्य करणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं वित्त आणि पतधोरणाचा द्वैमासिक आढावा आज प्रसिद्ध केला. या आढाव्यात व्याजदरात बदल झालेला नाही. गेल्या 3 आढाव्यांमध्येही व्याजदर बदलले नव्हते. 2023-2024 या वर्षासाठी रिझर्व्ह बँकेनं स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 6.5% राहील असा अंदाज वर्तवला आहे. नक्षलविरोधी कारवायांसंदर्भात आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित आहेत. एकीकडे नक्षलवाद्यांचा प्रतिबंध करताना दुसरीकडे गेल्या वर्षभरात नक्षलग्रस्त भागात विविध विकासाच्या योजना परिणामकारकपणे राबवल्या जात आहेत, त्यामुळे गडचिरोलीसारख्या भागातल्या नक्षलवाद पूर्णपणे संपवण्यात आम्ही लवकरच यशस्वी होऊ असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत व्यक्त केला. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. औषधांचा पुरवठा होत नाही हा रुग्णालयाचे अधिष्ठाता किंवा डॉक्टरांचा दोष नाही यासंदर्भात केंद्रीय सीबीआय चौकशी करण्याची मागणी ठाकरे यांनी यावेळी केली. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज 364 अंकांची वाढ झाली आणि तो 65,996 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 108 अंकांची वाढ नोंदवत 19,654 अंकांवर बंद झाला. चीनमधल्या हॉंगझाओ इथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज तिरंदाजीत भारतीय महिला खेळाडूंनी व्हिएतनामला 6-2 कांस्यपदक पटकावलं. बॅडमिंटनमध्ये एच एस प्रण९नं चीनच्या ली शी फेंगला 2-0 हरवत कांस्यपदक पटकावलं. या स्पर्धेमध्ये भारतानं ऐतिहासिक कामगिरी करत 92 पदकं पटकावली आहेत. यामध्ये 21 सुवर्ण, 33 रौप्य आणि 38 कांस्यपदकांचा समावेश आहे. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.